सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर वर्ल्ड फोटोग्राफी डे सेलिब्रेशन आज चल रहा है और इसी के साथ साथ आज हमारे साथ स्पेशल गेस्ट हैं कोल्हापूर से ते आहेत आणि त्यांचं नाव आहे सर्वेश देवरुखकर सर 1200 इतक्या सगळ्या जुन्या कॅमेऱ्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे आज आपण त्यांच्याशी बोलतोय आणि गेल्या 50 वर्षांपासून त्यांच्या बाबांच्या काळापासून ते या आत्ताच्या जमान्यापर्यंत या व्यवसायात आहेत सर मग मला सांगा की आत्तापर्यंतचं हे तुमच्याकडचं जे कलेक्शन आहे सगळ्यात पहिला कॅमेरा कुठला होता लेटेस्ट कुठला आहे
साधारणपणे 50 वर्षापूर्वी चालू आहे आपले कलेक्शन पण पहिला म्हणजे कसं झाले साधारणपणे 68-70 काळातले आपले जे वापरले कॅमेरे होते ते आपण संग्रही ठेवत गेलो आणि नंतर मग त्यात आवड निर्माण होत गेली मग थोडे थोडे आपण जशी जशी डेव्हलपमेंट होत जाईल तसे आपण कॅमेरे वापरत होतो ना मग ते आपण न विकता किंवा पुढे बदली दुसऱ्यांना घेता जुने पण ठेवले आणि नवीन घेत गेली त्यामुळे ते कलेक्शन वाढत गेलं
सर कलेक्शन हे बघायला सगळ्यांना आहे का अवेलेबल आहे
हो आहे की कोल्हापूरमध्ये आपल्या घरी आहे त्यातले मोजके आपण डिस्प्ले स्वरूपात ठेवलेले घरी डिस्प्ले केलेलं आहे
आणि आता लेटेस्ट सगळ्यात पहिला आणि सगळ्यात लेटेस्ट असं कुठले कॅमेरे आहेत तुमच्याकडे सध्या
आता माझ्याकडे सुरुवातीला आहे ते 1870 पासून शेवट आहे तो म्हणजे 2000 सालापर्यंत त्यामध्ये तुम्हाला कॅमेरामध्ये जी बदल झाली गेली जसे जसे स्टेप्स बाय अपडेट होत गेला आकार लहान झाले किंवा त्याचं डेव्हलपमेंट वाढत गेलं लाईट कमी जास्त करण्याची प्रोसेस बदलली गेली अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे एकंदरीत सगळं हे
किती कमाल ना 1200 कॅमेऱ्यांचं कलेक्शन सरांकडे आहे आणि नक्कीच बघायला मला आवडेल कधी ना कधी नक्की त्यांच्या त्या कलेक्शनला विजिट मी करेन बाकी तुम्हारे लिए ये कॅमेरा ये फोटो क्या है ऍक्च्युली जरा बताओ ना 9607007935 मेरा नंबर डायल करके सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो